श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। जीवन मुक्तानंद लहरी या स्तोत्रामध्ये आचार्यांनी म्हटलं आहे, मौने मौनी गुणिनी गुणवान पंडिते पंडितश्च दीने दीनहा सुखिनी सुखवान भोगिनी प्राप्त भोगहा मूर्खे मूर्खो युवतिषु युवा वाग्मिनी प्रौढ वाग्मी धन्य कोपी त्रिभुवन जयी योवधूतेव धूतहा। एखादा जीवनमुक्त महात्मा जगामध्ये कसा वागेल कसा दिसेल ते या श्लोकात वर्णिलेलं आहे। त्या अनुषंगानं स्वामीजींच्या या काही आठवणी। मौने मौनी स्वामीजी म्हणत असत की जो केवळ परमार्थाविषयी आत्मज्ञानाविषयी बोलतो तो बोलत असूनही मौनीच असतो। स्वामी स्वरूपानंदजी आणि स्वामी माधवनाथ या गुरु शिष्यांच्या भेटी ऑक्टोबर 68 ते ऑगस्ट 74 या अवघ्या 6 वर्षांच्या कालावधीत झाल्या। त्यात परस्परांमध्ये शाब्दिक संवाद एखाद्या हाताच्या बोटांपेक्षा कमी पानांवर लिहिता येईल एवढाच झाला असेल। परंतु या दोन मौनी महापुरुषांमध्ये शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू जो झाला असेल तो कसा कळणार। गुणिनी गुणवान, खरं तर स्वामीजी गुणातीत होते। एकदा शेखर परांजपे यांच्या घरी सायंकाळचं केंद्र चालू होतं। स्वामीजींची नात बापूसाहेबांची कन्या मोनिका ध्यानामध्ये रंगून गेली होती। तिच्याकडे पाहून स्वामीजी म्हणाले, बापूसाहेब सत्वगुणी आहेत त्यामुळे मोनिकाही सत्वगुणी आहे। आम्ही मुलामुलींनी स्वामीजींना विचारलं, बापूसाहेब कोणामुळे सत्वगुणी आहेत? अर्थात आम्हाला वाटत होतं की मोनिका जशी तिच्या वडिलांमुळे तसे बापूसाहेब त्यांच्या वडिलांमुळे सत्वगुणी, त्यामुळे स्वामीजींकडून तसं उत्तर आम्ही अपेक्षित होतो। पण स्वामीजी म्हणाले, बापूसाहेब ना तो सरलाताईंमुळे सत्वगुणी आहे। या उत्तरानं आमचं समाधान काही झालं नाही आणि आम्ही पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होतो की बापूसाहेब कोणामुळे सत्वगुणी। तेव्हा स्वामीजी म्हणाले, आम्ही तर गुणातीत आहोत। असं असलं तरी साधक शिष्यांच्या कल्याणासाठी सगुणरूप धारण केलेल्या त्या परमात्म्याचे गुणवर्णन करताना आणि ते ऐकताना आपल्याला किती परमानंद होतो त्याचा विशेष अनुभव स्वामीजींच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमातून आपण प्रकर्षाने घेतला आहे। पंडिते पंडितश्च, पंडा म्हणजे विवेकशील बुद्धी, ही ज्यांच्याजवळ असेल त्या पंडितांमध्येही हा योगी महात्मा त्यांच्यापेक्षा अधिक पंडित म्हणजे ज्ञान विज्ञान संपन्न दिसेल। एकदा प्रवचनाच्या ओघात स्वामीजी सांगत होते की गुरु कसा पाहिजे, तर शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे ढुल्लतू शिष्य प्रबोधनी समर्थू। त्याचे गीता ज्ञानेश्वरी उपनिषद शास्त्र यांचं अध्ययन झालेलं असलं पाहिजे। स्वतः अनुभव घेतल्यानं तो ध्यानात ब्रह्मानंदात रंगलेला असला पाहिजे। त्यांनी शब्द उच्चारला की तो शिष्याच्या अंतःकरणात जाऊन बसेल एवढं सामर्थ्य त्यांच्या शब्दात असलं पाहिजे। स्वामीजींच्या बाबतीत हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे। स्वामीजींकडे पूजनीय अनंतराव आठवले तथा श्री वरदानंद भारती, आचार्य किशोरजी व्यास, पूजनीय बाबासाहेब बेलसरे, वेदांती आबासाहेब पटवर्धन, माननीय फडके शास्त्री अशी मंडळी आहेत। त्यांच्याबरोबर स्वामीजींची आत्मचर्चा रंगत असे, काही वेळा अगदी मोकळा संवादही होत असे। एकदा शिवाजी मंदिरात पूजनीय अनंतरावजी आठवले यांचं कीर्तन आणि स्वामीजींचं प्रवचन झालं. त्यानंतर त्या दोघांमध्ये सहज मोकळा संवाद झाला. अनंतराव स्वामीजींना म्हणाले, बाळासाहेब आपलं प्रवचन अतिशय सुंदर, नेमकं आणि प्रासादिक झालं. स्वामीजी अजून म्हणाले, अहो माझं कसलं प्रवचन, नातरी बाळक बोबडा बोली, वाकडा विचुका पावली. मी तर नावानं सुद्धा वाकडे आहे की नाही, पण ते चोज करूनही माऊली रिझे जेवी. तुम्ही मात्र संत आहात, माऊली आहात, त्यामुळे तुम्हा संतांचा पडिया हो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवा आळुकिया जी आहो सलगी करीत. अनंतराव तुमचं कीर्तन मात्र अतिशय रसाळ झालं, श्रवणीय झालं. स्वामीजींचं हे सलगीचं बोलणं ऐकून अनंतराव जणू कस्त कस्त या भावानं म्हणाले, बाळासाहेब अवधारा आवडे तेसणा धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू, अमृताची या ताटी वगरू, ऐशी रससोय कैची, तैसे तुमते अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कोण आहे जेणे रिझा तुम्ही. त्यावर स्वामीजी म्हणाले, छेछे मी तर तुमच्या पुढे अगदी बाळ आहे, त्यामुळे माझं बोलणं कसं, तर बाळक बापाची ताटी रिगे आणि बापाचेच जेवू लागे, की तो संतोषलेली वेगे मुखची ओढवी, तैसी मी जरी तुम्हा प्रती सावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असे. तुम्ही आपलं माझ्यावरील प्रेम आहे आणि त्यामुळे सगळं गोड करून घेता झालं. त्यावर अनंतराव पुन्हा एकदा म्हणाले, तुम्हीही माझं कीर्तन गोड मानून घेता, पण खरं तर तुमच्यासारखे श्रोते असले की बोलायलाही स्फुरण येतं. एरवी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते न विण. स्वतःकडे विनम्रतेनं कमीपणा घेत आणि चढाओढीनं परस्परांची प्रशंसा करीत झालेला त्या दोघांमधील तो प्रेमसंवाद ऐकणं हा अत्यंत अविस्मरणीय अनुभव होता. एकदा प्रवचनात स्वामीजी सांगत होते, जे ज्ञानालाही पोटात घालतं, जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना जे पोटात घालतं म्हणजेच बाधित करतं ते ब्रह्म, त्या ब्रह्माशी ऐक्यपणानं कित्येक साधना कित्येक काळपर्यंत केल्यानंतर तो योगी परब्रह्माशी ऐक्य पावतो, एकरूप होतो, मग तो ब्रह्म होऊनच राहतो. लोकांनी ओळखायचं हा पोचला असं, आपणच सांगायची गरज नाही. एक पंडित होते, सुप्रसिद्ध होते, ते एकदा माझ्याकडे आले. माझं ध्यान स्नान पूजा वगैरे आटपलं होतं. सकाळची 8:30 वेळ होती, मी संध्या करीत होतो. ती आटपेपर्यंत ते स्वस्थ बसले होते. मग मला म्हणाले, मी ब्रह्म झालो आहे. त्या गृहस्थांनी विवाह केलेला नव्हता. म्हणाले, मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, मी अविवाहित राहून जन्मभर वेदांताचा अभ्यास केला, वेदांताची साधना केली. तर मी काही बोललो नाही. ते पंडित मला म्हणाले, तुम्ही काहीच का बोलत नाही? मी त्यांना म्हणालो, जो ब्रह्म झाला तो स्वतः बोलत नाही, मी ब्रह्म झालो असं तो कसं म्हणेल? उद्या एखादा म्हणायला लागला की मी ब्रह्म झालो तर कसं चालेल? हे इतरांनी सांगायचं, हा झाला पोचला हे इतरांनी सांगायचं, हा परमार्थी आहे हे सुद्धा इतरांनी सांगायचं. स्वामीजींच्या दुकानात एक जण सिगरेट फुंकीत आले. ते म्हणत होते, मी ब्रह्म सिगरेट ब्रह्म. स्वामीजी त्यांना म्हणाले, ते सिगरेट ब्रह्म तेवढं बाहेर ठेवून मग दुकानात या, नाहीतर ते सिगरेट ब्रह्म या कापड ब्रह्माला आग लावेल. दिने दिनहा दुःखी शोकाकुल व्यक्तींविषयी या योगी महात्म्याच्या अंतःकरणालाही दुःख शोक होईल आणि तो त्या व्यक्तींच्या सुखदुःखांचा परिहार करताना दिसेल. आपल्यापैकी प्रत्येकाच्या वैयक्तिक सुखदुःखांमध्ये अत्यंतिक संवेदनशीलतेने स्वामीजी समरस होत असत। अगदी छोट्या मोठ्या दुःखांमध्येही कधी बोलून कधी मदतीचा हात पुढे करून तर कधी मी तुमच्याबरोबर आहे हा विश्वास दिलासा देऊन ते आपल्याला दुःखातून अलगद बाजूला काढत आणि आपल्या स्वरूपाच्या आनंदात रमण्याची कला शिकवत कायम आशीर्वाद देत आनंदात राहा। भोवतालची परिस्थिती कशीही असली तरी स्वतःभोवती एक आनंदाचं आवारू मांडून त्याच्या आत सुरक्षित आनंदित राहता येतं हे स्वतःच्या आदर्शातून ते दाखवून देत। एका सत्संगात बोलताना वरील श्लोकाचा उल्लेख करून स्वामीजी म्हणाले, माझं प्रेम माझं ज्ञान लहान मोठ्यांशी मी एकरूप होतो, लहान मुलांशी लहानांप्रमाणे, स्त्रियांमध्ये स्त्रियांसारखा असतो, तरुण मुलांच्या अगदी सिनेमाच्या गोष्टींमध्येही मी भाग घेतो, त्यांच्या पोशाखाची स्तुती करतो, माझ्यावर संतांची कृपा आहे, प्रत्येक व्यक्तीविषयी मग ती श्रीमंत असो वा गरीब, लहान असो वा मोठी किंवा तरुण मी प्रेमच करतो। एकदा एक दारुड्या दारू पिऊन भर 12 वाजता दुकानात आला, म्हणाला, बायको मला विचारित नाही। मी म्हणालो, बायको कशी विचारेल, तू दारू सोडल्याशिवाय ती विचारणारच नाही, अवगुणी माणसाची जगाला किंमत नाही। मी एका वेड्याला जवळ घेऊन 3 दिवस झोपलेलो आहे, खेड्यातील तरुण शेतकरी, त्याला 6 महिने झोप नव्हती। मी त्याला म्हणालो, माझ्या जवळ राहा। सरला ते घाबरल्या। भागेश्वर निवासातील आमच्या 3 खोल्या, एका खोलीत तो आणि मी। सरलातेंना म्हणालो, मधलं दार लावून घ्या। दुसऱ्या दिवशी सर्व कार्यक्रम पाहत ऐकत होता। दुसऱ्या रात्री एका गादीवर मी आणि तो, त्याच्या अंगावर हात टाकून त्याला थापटत होतो, 3 तास झोपला। तिसऱ्या रात्री झोपला तो माझ्या नंतर उठला। आता दर गुरुपौर्णिमेला येतो, बायको आहे, 2 मुलं आहेत, गावी एक दुकान चालवतो, त्याच्याजवळ पत्नीसाठी साडी चोळी देऊन त्याला पाठवलं। असे स्वामीजी तीन हा आज इथेच थांबते। हरिओम तत्सत।